हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः कात्याय च नीत्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कूप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेध्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणे सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगत
ओम स्वामी माधवनाथाय नमः ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजी आणि मातोश्रींच्या सहवासात माझे दिवस आनंदात जात होते। त्यांच्या सहवासात जसे सहजच प्रेम मिळत असे तसे ज्ञानही मिळत असे, मग ते व्यवहारिक असो की पारमार्थिक ज्ञान असो, त्यांचे जीवनच परमार्थ रूप झाले होते त्याचा प्रत्यय येत असे। त्यांच्या निरपेक्ष प्रेमात इतकी सहजता होती, अकृत्रिमता होती की आपलं काय भाग्य आहे याची सुद्धा पुरेशी कल्पना येत नसे। आमच्या घरी मला सर्व वरिष्ठ स्त्रिया होत्या, म्हणजे कोणी सासू तर कोणी नणंदा या नात्यातल्या। स्वयंपाक करताना कधी कधी कोणाला वाटे मी भजी करावी, कोणाला वाटे इडली करावी, तर कोणाला वाटे भाकरी किंवा थालपीठ। या सर्वांच्या मतामतांतरात माझा गोंधळ उडेल। एकदा ही गोष्ट मी स्वामीजींना सांगितली तर ते हसत म्हणाले, जितक्या व्यक्ती तितकी मत, कधी एडली तर कधी भाजी कर, कधी थालपीठ कर, पण महिन्यातून एकदा असे खावे, भजी केली तर दोन चारच खावीत, सर्व काही प्रमाणात असावे, साधकांचे जीवन म्हणून ते शिस्तबद्ध असावं असं त्यांना वाटायचं। शुद्धतेलाही स्वामी तितकेच महत्व द्यायचे। साधनेसाठी चित्त स्थिर आणि निर्मळ राहण्यासाठी आहार विहार संयमित असावा असे ते बरेचदा सांगत। अन्न घरी केलेलेच खावे, आई बहीण किंवा पत्नी यांनी ते शिजवलेले असावे। नोकरी धंद्यामुळे शक्य नसेल तेव्हाच घराबाहेरचे अन्न खावे. स्वामीजी मोठे मानसशास्त्रज्ञ होते. स्त्री पुरुष, मुली मुले, वृद्ध लोक कुठल्याही समोर येणाऱ्या माणसाची मानसिकता ते उत्तम ओळखत. एका तरुण वटीने मुंबईमध्ये आत्महत्या केली. पेपरात ही बातमी आली होती. स्वामीजी त्याविषयी म्हणाले, उगीच कोणी आत्महत्या करत नाही. त्या मुलीला जीवनात खूप दुःख असले पाहिजे. मोठमोठ्यांचं जीवन खूपच बहिर्मुख असते असे आपण समजतो, त्यामुळे थोडासा अनुदारपणे आपण त्यांचा विचार करतो. पण स्वामीजी मात्र या बहिर्मुख जीवनाचा उल्लेखही न करता तिच्या दुःखी जीवनाविषयी सहानुभूती व्यक्त करत होते. खरोखरीच सर्व जगाविषयी त्यांना अहेतुक प्रेम होते. प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याची एक निकोप दृष्टी होती. स्वामीजी काळाची बदलणारी पावले ओळखत तसेच मान्यही करत असत. स्त्रियांना शिक्षण, नोकरी यानिमित्त स्त्रियांना सतत घराबाहेर जावे लागते म्हणून पंजाबी ड्रेस त्यांना मान्य होता. परंतु त्यामुळे साडी विसरून जावे हे त्यांना अमान्य होते. ते म्हणत, आपल्या पद्धती आपणच पाळायला हव्यात. सरला मातोश्री ही सणावारी लग्न कार्यात आम्ही सर्वजणी दागिने घालतो की नाही हे आवर्जून पाहत आमचे कौतुक करत आपले संस्कार आपणच जपावेत असे स्वामीजी सांगत. परंतु काही वेळा हे संस्कार जपले जात नाहीत असे त्यांच्या लक्षात येईल तेव्हा ते अस्वस्थ होत. एकदा असे झाले, स्वामीजी त्यांच्या घराच्या गल्लीतून चालत बाहेर जायला निघाले. तेथे बाजूला पार्क केलेल्या काही स्कूटर्स होत्या. त्यावर काही कॉलेजमधील मुले मुली एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून तर कोणी एकमेकांना टाळ्या देत मोठ्यांदा हसत गप्पा मारत उभी होती. हे दृश्य बघून स्वामीजी एकदम अस्वस्थ झाले. दिवसभर ते अस्वस्थ होते. ते म्हणाले, मुलामुलींनी एकत्र शिक्षण घेणे, त्यानिमित्ताने त्यांनी एकत्र येणे हे अपरिहार्य आहे. पण हे सर्व मर्यादेच्या चौकटीतच घडावे, कारण माणसाचे मन स्खलनशील असते. म्हणून मनावरील सुसंस्कार जपण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. आज जे बघितले ते अतिशय चिंताजनक आहे. एकदा मी आणि हे दोघेही स्वामीजींच्या घरी गेलो होतो. स्वामीजी आतील खोलीतील कॉटवर पहुडले होते. खिडकीचे पडदे लावलेले होते. आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. ते म्हणाले, या. स्वामींकडे यांचे काही काम होते, याविषयी ते दोघे बोलले. मग यांनी विचारले, पाय चेपू का? स्वामी म्हणाले, बरं दे चेपून. यांनी त्यांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. काही मिनिटे स्तब्धतेत गेली. स्वामीजी पुन्हा बोलू लागले. त्यांच्या मृदू शब्दांनी तेथील शांततेत पवित्र नाद निर्माण केला. ते म्हणाले, कसे आहेत तुझे काका? हे म्हणाले, चांगले आहेत. पुन्हा छताकडे बघत स्वामीजी म्हणाले, माझे पाय चेपतोस, पण घरी आईचे पाय चेपता का? आम्ही दोघे म्हणालो, हो चेपतो. स्वामींना समाधान वाटले. ते पुढे बोलू लागले, इथे स्वामींचे पाय चेपायला खूप जण उत्सुक असतात, पण आपल्या आई वडिलांचे पाय चेपायला विसरतात. असं नको व्हायला. पत्नीने पतीचे पाय चेपायला हवेत. उशीवरून किंचित मान वर घेत माझ्याकडे दृष्टी टाकत ते म्हणाले, बरोबर आहे ना? मी मानेने होकार देऊन गप्प बसले. स्वामीजी पुढे बोलू लागले, हा बरं आहे, नाहीतर शिकल्या सवरलेल्या मुली नवऱ्याचे पाय चेपायला राजी नसतात. माणसाने कधी आपला मूळ धर्म विसरू नये. स्वामीजींच्या साध्या बोलण्यातूनही सहजच उपदेश मिळत असे. 1990 सालच्या ऑगस्ट महिन्यातील एका मंगळवारी स्वामींकडे जाण्याचा शुभयोग आला. त्यांना अर्पण करण्यासाठी एक हार नेला होता, त्याचबरोबर उदबत्तीचे पाकिटही होते. पिशवीतील हार काढून त्यांना दाखवत मी विचारले, तुम्हाला घालू का? मानीने त्यांनी होकार दाखवला. मी तो हार घालू लागताच वरच्यावर मला कळायच्या आत त्यांनी तो आपल्या हातांनी पकडला आणि नानुबांच्या गळ्यात घातला. त्यांच्याकडे प्रेमाने हसून बघत मला म्हणाले, छान आहे हार या वेळेचा. मागच्या वेळी नेलेला हार त्यांना आजही आठवत असावा. मागल्या वेळेचा हार थोडासा छोटा होता. थोडीशी फुले आणि पानांचाच भरणा जास्त. तेव्हा ते काही म्हणाले नाहीत, पण हार यावेळी आणला तसा असावा असे त्यांना सुचवायचे होते. दोन्ही हार मीच केलेले होते, पण हार कसा असावा हे त्यांनी मोठ्या खुबीने सांगितले. प्रत्येक गोष्ट त्यांना नीट नेटकी आणि नेमकी असावी असे वाटाय. मग ते त्यांच्या छोट्या आसनावर बसले. मी समोर गालिचावर बसले. मला त्यांनी विचारले, कसा आहे तुझा बच्चू? मी म्हणाले, चांगला आहे. खूप गडबड करतो, सगळीकडे नुसता धावत असतो, सांभाळणं अवघड जातं. माझा किंचितसा आलेला तक्रारीचा सूर त्यांना आवडला नाही. ते म्हणाले, तोच धावणार आता, तू गडबड करणार आहेस काय? मुलांनी कितीही गोंधळ केला तरी आपण शांत राहावे, त्यांना फारसे ओरडू नये. मुले ही क्रोध जिंकण्यासाठीच असतात. मग एखादे मिनिट खिडकी बाहेर बघत ते म्हणाले, समजलीस काय, मुलं फार संवेदनाशील असतात. आई वडिलांनी मुलांसमोर मर्यादाशील राहावी, संयमित वागणे बोलणे असावे, मुलांचे बालपण जपले जावे. स्वामींनी विचारले, घरातील मंडळी कशी काय आहेत? सगळी बरी आहेत, मी सांगितले. स्वामी म्हणाले, हा, एकत्र कुटुंबात राहताना माणूस खूप काही शिकतो. समोरचे वेलायांचे कुटुंब अखेरच मोठे आहे, पण सर्वजण प्रेमाने राहतात. नंतर थोडा वेळ थांबत ते म्हणाले, काळाच्या गरजेनुसार आई वडील आणि मुले त्यांनी वेगळे राहिले तरी ठीकच. वेळेला आई वडिलांचे सर्व करावे मात्र, पण एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहणाऱ्या लोकांचे त्यांना विशेष कौतुक वाटायचे. थोड्याच वेळात स्वामी आणि मातोश्रींचे दर्शन घेऊन मी बाहेर पडले. स्वामीजींचे दर गुरुवारी सकाळी माया अपार्टमेंट मधील केंद्रात सत्संग होत. त्यावेळचे वातावरण अत्यंत उत्साहवर्धक आणि आनंदमय असे. स्वामीजींच्या नुकत्याच उमललेल्या कमलाप्रमाणे असणाऱ्या प्रसन्न मुखाकडे पाहूनच सर्व साधक मनोमन येऊन जात. प्रश्नांच्या गठ्ठ्यातील एका प्रश्नाचा कागद हातात घेत स्वामीजी प्रश्न वाचू लागले. ज्याचा मालक राम त्याचं जग गुलाम, हे कसं काय आहे याचे स्पष्टीकरण द्यावे. स्वामीजींनी उत्तर देण्यास सुरुवात केली, रामाला मालक करणे म्हणजे आपण त्याचे सेवक होणे. राम मालक आहे असे त्यास निश्चित वाटले पाहिजे. असे झाल्यास प्रथम देहभाव झडून जातो आणि तो राममयच होतो. रामाला पूर्ण शरणागत व्हावयास पाहिजे. अहम वाचा आणि चित्त देवाला देऊन शरण गेल्यास पूर्ण शरणागतता येते. ओहळ गंगेमध्ये गेल्यास गंगा होतो. त्याप्रमाणे आपण भगवंताच्या चरणी लीन झाल्यास भगवत रूपच होतो. साधक रामांचा अनन्य सेवक झाला तर त्याच्या जीवनात तुझा माझा शत्रू मित्र हे भेद शिल्लक राहत नाहीत. सर्व विश्वावर तो निरपेक्ष प्रेम करायला लागतो. राजाला बघायला लोक जातात तेव्हा नजराने घेऊन जात असतील कदाचित, पण भाव नेत नाहीत. परंतु ज्ञानोबांची पालखी आली की हजारो लोक हृदयात भाव घेऊन दर्शनास जातात. रामचंद्रांची उपासना करणारे समर्थांचेही समर्थ होतात. म्हणूनच त्यांची आज्ञा सर्व जग मानते. भगवंताच्या ठिकाणी मनुष्य जितका नम्र तितका मनुष्य मोठा होतो. नम्रतेन उन्मंतः. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, रावते रंक आम्हा पुढे. साधकाला 12 अधिक 12 अधिक 12 अशी 36 वर्षे किमान साधना करावी लागते. सद्गुरु प्राप्तीनंतर 3 तपे त्याने कट्टाने साधना केली तरच तो रामरूप होतो. त्यांनी प्रश्नाचे उत्तर संपवल्यावर प्रश्नाचा कागद बाजूला ठेवला, चेहऱ्यावरून रुमाल फिरवला. स्वामीजींच्या उत्तराने साधकांना समाधान वाटले. स्वामींनी प्रसन्नपणे हसून सर्वत्र बघितले. प्रसन्नतेच्या त्या लाटेवर सारा श्रोतृवृंद हिंकाळत राहिला. श्री कृष्ण अर्पण मस्त. हरी हरी.
गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यात वेचियले मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे तत्त्वमसि सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे शून्यतेस ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे नित संग रहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी युक्ति जमावी नैष्कर्म्य आत्म सुख ल्यावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे श्रद्धेने जीवन फुलते प्रज्ञेस सार आकळते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदातेची पहावे चैतन्य समरस भावे मकरंदातेची पहावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे चैतन्य समरस भावे चैतन्य समरस भावे
पुराणांवर आधारित असे काही प्रश्न कोणीतरी मला मुंबईहून पाठवले खरे पत्ता आहे त्यांचा मी त्यांना पत्र लिहून काही उत्तर पाठवणं शक्य नाही त्याच्यातला एक प्रश्न आपण घेतलेला होता पुराणांचा माझा अभ्यास नाही त्यामुळे त्यांनी तसंही चुकीच्याच व्यक्तीला विचारलं पण ते असं म्हणतात की मी पाकणीकरांबरोबर तुमच्याकडे येऊन गेलेलो होतो पण पुराणांकडे कोणत्या दृष्टीने मी पाहतो त्या अंगाने उत्तर देणं शक्य आहे असं मला वाटलं म्हणून मी इथं घेतो आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर हरिपाठ अभंग 10 मध्ये पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक असं म्हटलेलं आहे. 18 ही पुराणे हरिसी जाती, परंतु 18 पुराणांमध्ये वाल्मिकींचा ठळक असा कुठेही उल्लेख मला मिळाला नाही. किती अभ्यास करतात लोक, 18 पुराणं वाचली, वाल्मिकींचा कुठलाही त्याच्यामध्ये संदर्भ नाव त्यांना मिळालं नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. आणि ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय ते मला विचारलं की असं कसं म्हटलंय, असा असा प्रश्न आहे. श्रीमद भगवतामध्ये तर रामचरित्रच अति अल्प आहे, पण वाल्मिकींचा उल्लेख नगण्यच. मग पुराण प्रसिद्ध म्हणजे काय? अवघड. खरं म्हणजे असं की संतांना सगळं माहित आहे अशा पद्धतीनेच प्रश्न विचारतो. कोणीतरी येतो की फार अडचण चालली आहे, धंदा नीट होत नाहीये, नुकसानच नुकसान होत आहे, म्हणजे मी काहीतरी उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे. मुलीचं लग्न होत नाहीये, बायको फार त्रास देते. मी म्हणतो बरं आहे, ठीक होईल होईल, हळूहळू काहीतरी होईल. संसारात हळूहळू काहीतरी होत असतच. अनेक वेळेला सांगितलं की मला याच्यातलं काही कळत नाही, तरी देखील संतांना सर्व कळतं अशाच पद्धतीने विचारलं जातं, स्पष्टता राखून देखील. तसंच हेही आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक असं म्हटलंय आणि 18 पुराणांमध्ये उल्लेख नाही वाल्मिकींचा. भागवतामध्ये रामचरित्र खूप थोडं आहे एकूण भागवतामध्ये, आणि त्याच्यात वाल्मिकींचा उल्लेख नगण्य, म्हणजे आला नाही, जेमतेम आला असा, पण आलाय असं म्हणतात, आलाच नाहीये असं म्हणत नाहीयेत. हेही नशीबच आहे. मग पुराण प्रसिद्ध म्हणजे काय? तर व्यासांनी ज्यांनी 18 पुराण लिहिली, भागवत लिहिलं, त्या भागवतामध्ये रामायणाचा उल्लेख केला. वाल्मिकींनी रामकथा सांगितली, ती भागवतामध्ये व्यासांनी अंतर्भूत करून घेतली. ते वाल्मिक असं असं म्हणतात असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं असं त्याचा अर्थ. नामे तिन्ही लोक उद्धरती, नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो असं वाल्मिक म्हणाले. ते पुराण प्रसिद्ध होते का? रामायणात महाभारतातल्या अल्प उल्लेख आहे त्यांचा, त्याच्याऐवजी व्यासांनी रामकथेची दखल घेतली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पुराण प्रसिद्ध असं म्हटलं त्याच्याकरता, एवढाच त्याचा अर्थ. अति खोलात जाण्याचं काही कारण नाही. भागवत अध्याय 9:10-9 म्हणजे काय मध्ये रामचरित्रात रामाने शूर्पणखाला नाक कान कापून विद्रूप केले असे आहे भागवतामध्ये. तुलसीदासांच्या रामचरित्र मानसामध्ये अरण्यकांड श्री रामांनी इशारा केला 4 बोटे वर करून, जे आकाशाकडे बर का, नंतर खाली करून. लक्ष्मणाने शूरपणखाला विद्रूप केले आहे, खाली केली तेव्हा लक्ष्मणाला असं समजलं की कान आणि नाक. 4 बोट रामचंद्रांनी वर केली, त्याच्यानंतर खाली केली, आणि त्यामुळे त्यांना असं लक्ष्मणाला असं कळलं की नाक आणि कान काप बर का. आणि लक्ष्मणांनी शूरपणखाला विद्रूप केलं. किंबहुना भागवतामध्ये तर व्यासांनी कहरच केलं आहे. रामाने हे केल्यामुळे सीता वियोग झाला असं म्हटलेलं आहे. पुढे अत्यंत प्रसिद्ध भागवताचा प्राण भ्रमरगीत मध्ये गोपींच्या तोंडून सीतेला वश होऊन त्या बिचारीने शूरपणखेनी त्या बिचारीचे म्हणजे शूरपणखेचे रामाने नाक कान कापले, म्हणजे एका स्त्रीला वश होऊन सीतेसारख्या रामानी शूरपणखेचे नाक कान कापले. वाल्मिकी रामायण मी वाचलेलं नाही म्हणतात, त्यात काय आहे व व्यासांनी रामाला एवढा का दोष का दिला कृपया कळवावे. खरं म्हणजे इथं घेण्याच्या योग्यतेचे हे प्रश्न नाहीयेत, पण बाहेर कशा कल्पना आहेत, कशा रीतीने लोक कशाचा विचार करतात, याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे, काही काही नाही. या मात्र बोटांच्या बाबत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एकदा असं झालं की कालिदास दरबारात नाहीत हे पाहून ही सभा जिंकायची भोज राजाजी म्हणून एक विद्वान पंडित कालिदासाच्या पुढे त्याचं काही चालणार नव्हतं, पण कालिदास रजेवर आहेत हे पाहून ते दरबारात आले. दरबारात जेव्हा आले तेव्हा दिवसा देखील त्यांच्या चार बाजूला पुढे आणि माग अशा चार मशाली होत्या. त्यांच्या ज्ञानाचं ते द्योतक होतं आणि त्यांनी राजाला आवाहन केलं की तुझ्या इथल्या विद्वत सभेशी मी चर्चा करू इच्छितो आणि वादात जर त्यांनी मला हरवलं तर हे मशालची बाजूला होतील, माझ्या ज्ञानाचा एवढा प्रकाश नाही हे मी मान्य करेन, अथवा भोजराजांनी शरणपत्र लिहून द्यावं की हे विद्वान आहेत आणि माझ्या दरबारात असलेले सगळे विद्वान याच्या पुढे पराभूत झालेले आहेत असं भोजराजांनी शरणपत्र लिहून द्यावं असं म्हणाला. विद्वान होतेच तिथं दरबारामध्ये, तर भोजराजांनी विद्वानांकडे पाहिलं तर सगळ्यांनी खाली माना घातल्या, कालिदास तर नाही. म्हणून लोकशाहीमध्ये किंवा एखादा निर्णय लांबवायचा असेल तर जे केलं जातं ते म्हणजे सभा विसर्जित करणं. भोजराजांनी सभा विसर्जित केली आणि सांगितलं की उद्या हा वादविवाद आपण ठरवलेला आहे, तूर्त या सभेला स्थगिती देऊ, म्हणून ती सभा विसर्जित केली. आणि राजांनी प्रधानाला सांगितलं की काही करा, पण आपल्या मला शरणपत्र लिहून देण्याचा प्रसंग येता कामा नाहीये, जर तसा झाला तर तुमची काही खैर नाही. प्रधान तरी काय करणार, प्रधान सगळ्या विद्वानांना तर म्हणाले की दिवसा पालखीत बसून चार मशाली घेऊन जो येतो त्याच्यासमोर आम्ही काय बोलणार, हा फार विद्वान दिसतोय आणि आम्ही आमची काही तेवढी विद्वत्ता नाही. म्हणून विमनस्कपणाने प्रधान शेवटी संध्याकाळच्या वेळेला वाळवंटामध्ये नदीच्या डोक्याला हात लावून बसलेला होता, तेव्हा तिथून जाणारा एक परीट होता, तो म्हणाला की आज इकडे कुठं आणि असे काय म्हणून बसलात, सत्संग चाललाय बर का. तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली, तर तो म्हणाला एवढंच ना, एक पालखी, मला विद्वानाचा ड्रेस आणि त्याचे चार मशालजी आहेत, तर सहा मशालजी तयार करा, दोन बाजूला अजून दोनही असू देत पालखीच्या, आणि तो विद्वान बसेल त्याच्यापेक्षा उच्चासन मला पाहिजे आणि कालिदासाचा गुरु आलाय म्हणून सांगा. प्रधानांनी सगळी व्यवस्था केली. तो म्हणाला हे सगळं जर फसलं तर तुझी आणि माझी दोघांचीही पंचायत आहे. तो म्हणाला काही होत नाही, चला. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि हे दोन्ही विद्वान चार मशालजी आणि सहा मशालजी पालखीतून आले आणि सगळीकडे बातमी पसरली की कालिदासाचे गुरु आज आलेले आहेत चर्चा करण्यासाठी म्हणून, आणि त्यामुळं तो विद्वान जो चर्चेला आलेला होता कालिदास नाही हे पाहून तोही मनातून चांगलाच घाबरला की आता काय चर्चा होणार आणि कसं होणार. म्हणून उच्चासनावर बसलेल्या त्या विद्वानाबरोबर म्हणजे परिटाबरोबर कालिदासाच्या गुरुबरोबर चर्चा सुरू करावी अशा प्रकारे राजांनी निर्देश दिल्यावर त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटेना. त्याला बोलायचं होतं पण इतका घाबरलेला होता की कालिदासाचा गुरु असेल तर तो आपल्याशी कशा रीतीने बोलेल. म्हणून बोलता न आल्यामुळं त्यांनी दोन बोट वर केली. तर ते पाहिल्यावर कालिदासाच्या गुरुनी एक बोट वर केलं. त्यावर त्या पंडितांनी बराच वेळ विचार केला आणि पाच बोट दाखवली. पाच बोट दाखवल्याबरोबर ताबडतोब कालिदासाच्या गुरुनी हाताची मूठ वळून मूठ दाखवली आणि ते केल्यावर थोड्या विचारांती त्या विद्वानांनी आपली हार मान्य केली आणि आपले चारही मशालजी काढून घेतले जावेत असं सांगितलं आणि दरबाराचा खाली मान घालून निरोप घेतला. प्रधानांनी गाठलं त्याला की काय तुमच्या चर्चा तरी काय झाली आणि तू हार तरी कशी मान्य केली. तेव्हा तो असं म्हणाला की चर्चेला कुठेतरी तोंड फुटावं म्हणून मी असं म्हटलं की जगात प्रकृती आणि पुरुष असे दोन मानले जातात. त्याच्यावर त्यांनी क्षणात सांगितलं की एका परमात्म्यापासून प्रकृती आणि पुरुष दोन्ही झालेले आहेत. एक बोट त्यांनी दाखवलं. तेव्हा मी विचार करून असं म्हणालो की या पंचभौतिक विश्वाचं काय. म्हणून मी पाच बोटं दाखवली. तेव्हा ते असं म्हणाले की पंचभौतिक विश्व मिळून एक परमात्माच झालेला आहे असं त्यांनी आता याच्यावर काय बोलणार. त्यामुळे मी हार मान्य केली आणि मग त्या पर्टाला गाठलं प्रधानांनी. तो म्हणाला मला पाहिल्याबरोबरच तप करायला लागला. माझी तब्येत कुठं त्याची तब्येत कुठं. शेवटी बोलता येईना म्हणून मला म्हणाला की तुला दोन देईन. तर मी त्याला म्हणलं की माझ्या एका थपड्याचा तू नाहीस. तर मला तो म्हणाला की मी पाच देईन. मी म्हणालो की हे पाहिलं तर काय. गेला गुमान म्हणाला कसला पंडित आणि कसलं काय. रामचंद्रांनी इशारा केला चार बोटे वर करून नंतर चार बोटे खाली करून आणि लक्ष्मणाने नाक आणि कान शूरपणकेचं कापून टाकलं. यांनी वाल्मिकी रामायण वाचलेलं नाहीये पण व्यासांनी रामाला एवढा का दोष दिला. शूरपणखेचा जो ज्या पद्धतीने अपमान केला त्यावेळेला खरं म्हणजे असं झालं की ते तिला तिने रूप बदललं. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि सगळेच ज्याची सेवा करत आहेत आणि रामचंद्र दिसायला अतिशय बलदंड आणि सुकुमार असे होते. तिला त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिने तशी ती प्रगट केल्यावर ते म्हणाले की हा माझा भाऊ आहे. कमतीने म्हणाले हा माझा भाऊ आहे याच्याशी तू लग्न कर माझा विवाह झालेला आहे. म्हणून ती लक्ष्मणाकडे गेली. तर लक्ष्मण असं म्हणाला की माझ्याशी जर तुझा विवाह झाला तर मीच यांची सेवा करतोय तुलाही यांची सेवा करावी लागेल. तुला सेवक होण्यापेक्षा स्वामिनी हो असं लक्ष्मणांनी गमतीने सांगितलं. ही सगळी गंमत पुढे अंगाशी आली. खरंच घडलेलं आहे ते. वाल्मिकी रामायणात तसं लिहिलेलं आहे. मग रामचंद्र म्हणाले ही माझी पत्नी असताना मी लग्न नाही करू शकत तर मी हिला संपवतोय असं करून शूर्पणखाई मग पुढे पावलं टाकायला लागली. तर या कुठेतरी मोठ्या व्यक्ती जरी झाल्या तरी प्रसंग असेच घडले आणि असे प्रसंग घडल्यामुळं ते नंतर फार मोठ्या रीतीने जे तिला तिला खरं म्हणजे ठारच मारायचं पण ब्रीद असं होतं की स्त्रियांना मारायचं नाही. पूर्वी मारलेलं होतं पण विश्वामित्रांनी सांगितलं म्हणून मारलेलं होतं पण अशा रीतीने आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला धोका करणाऱ्या अशा व्यक्तीला मारणं आवश्यक होतं पण मारता येत नाही म्हणून नाककान कापले असं झालं. वाल्मिकी रामायणात जेव्हा इंद्रजीत गेल्यानंतर मंदोदरीकडे जेव्हा रावण आला तेव्हा मंदोदरी रावण आणि इंद्रजीत एकाला झाकावं एकाला काढावं आणि रावणाचे आणखी मुलगे मेलेले होते तरी देखील इंद्रजितावर त्याचं विलक्षण प्रेम होत. इंद्रजीत हा त्याचा जणू सार सर्वस्व होता. तेव्हा रावण कबुली देतो मंदोदरी जेव्हा सांगते की आता तरी सीतेला परत पाठवून द्या तो म्हणतो इंद्रजिताला गमावल्यावर खरं म्हणजे मी त्या शूरपंथेच्या नादाला लागायला नको होतो असं रावण म्हणाला. त्यामुळे शूरपणखा एक प्रकारे या युद्धाला दोन्ही बाजूनी कारण झाली हे खरंच आहे आणि व्यासांनी रामाला दोष दिला याचं कारण थट्टा मस्करीतून काहीही होऊ शकतं तशी थट्टा मस्करी आणि तशीच थट्टा मस्करी द्रौपदीनेही केली दुर्योधनादिकांची की अंध पित्याचे पुत्रही अंध असतात हे मला प्रथमच कळलं असं ती म्हणाली. हे जे अपमान असतात या अपमानामध्ये युद्धाची बीज पेरलेली असतात. तर तशा प्रकारे व्यासांनी म्हटलं असेल हे जास्त नको प्रश्न घ्यायला पास झाले दोन म्हणून म्हटलं असेल व्यासांनी कहरच केला असं जे म्हणलं कहर वगैरे काही नाही. स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथातील सद्गुरु महिमा यावरील पत्रे वाचनात आली त्यातील काही ओव्या खालील प्रमाणे आहेत. अंतर्बाह्य पाहे सद्गुरूचे पाय हृदयी ध्यात जाय अहर्निश. आत बाहेर सद्गुरूंचे पाय नेहमी पाहत राहावेत आणि हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंच्या पायाचं ध्यान अहर्निश म्हणजे दिवस रात्र करत जावं. ध्याता अहर्निश ध्येयी पडे मिठी. रात्रंदिवस सद्गुरूंचे पायांचं जर ध्यान केलं तर ध्येयाच्या ठिकाणी मिठी पडते ध्येय प्राप्ती होते सद्गुरूची भेटी अखंडित. अशा रीतीने सद्गुरूंची पावलं ध्यात ध्यात सद्गुरूंची अखंडित भेट होते. दुसरी एक ओवी आहे ठसावता रुधी सद्गुरु पाय एक होती ध्याता ध्येय सोहम तेही मुरोनी जाय मती होय निर्विकल्प. हृदयाच्या ठिकाणी सद्गुरूंचे पाय जर ठसावले तर ध्याता आणि ध्येय हे एक होतात म्हणजे ध्याता म्हणजे ध्यान करणारा तो ध्येय स्वरूप होतो ध्येयाशी परमात्म्याशी तदाकार पावतो. त्यावेळेला सोहम तेही मुरोनी जाय सहा अहम असं म्हणतानाही किंचित द्वैत भाव मनात आहे कारण तो परमात्माच मी आहे असं म्हणताना तो परमात्मा मी एकत्वानी सांगत असताना देखील सांगायची जेव्हा वेळ येते तेव्हा कुठेतरी डिफिडन्स आहे कुठेतरी आठवायला लागत आहे की तो परमात्मा मी जीव असताना देखील मी तो परमात्मा आहे असं म्हणावं लागत आहे. पण अशा वेळेला मात्र सोहम हे मुरून जातं त्या भावामध्ये हा साधक येतो मती होय निर्विकल्प आणि त्याची बुद्धी निर्विकल्पाच्या ठिकाणी एकरूपता पावते. अजून एक पत्र आहे, तया परब्रह्मी होऊ या कल्लीन पाऊले स्मरोन श्री गुरुजी. श्री गुरुंची पावलं स्मरून त्या परब्रह्माच्या ठिकाणी तल्लीन होऊन जाऊ. स्वामीजी स्थूल भावाने देखील आपल्या पवित्र चरण कमलांचे आकर्षण वाटत राहते. त्यांचे स्मरण झाले व बऱ्याच दिवसात त्यावर मस्तक टेकवता आले नाही असे झाले तर व्याकुळता येत राहते. परंतु वर पत्रामध्ये सांगितलेले अंतर्बाह्य पाहे सद्गुरूचे पाय, त्यातील सद्गुरु पाय साधनेच्या दृष्टीने काय आहेत व ते हृदयात ठसवणे म्हणजे नक्की काय आहे, त्याच्या उपासनेने सद्गुरूंची अखंड भेट होणार आहे असे का म्हटले आहे, हा प्रश्न जर योग्य असेल तर कृपाळूपणे त्याचे समाधान करावे ही आपल्या चरणी प्रार्थना. फार फार पूर्वी विचारला गेलेला एक प्रश्न त्याचं उत्तर द्यायचं राहिलेलं आहे असं लक्षात आलं, तो बाजूलाच राहिला. सद्गुरूंचे पाय किंवा सद्गुरूंची पावलं याला परमार्थ साधनेमध्ये देखील खूप महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची असं म्हणून आपण सद्गुरु पावलांचं कसं पूजन करणार आहोत किंवा करावं असं अशी एक प्रक्रिया दिलेली आहे. सद्गुरूंचे पाय ही प्रगल्भ कल्पना आहे. प्रत्यक्षत स्थूलमानाने असणारे सद्गुरूंचे पाय हे व्यक्तीचे पाय आहेत. सद्गुरू हे निर्व्यक्ती झालेले असतात. सद्गुरू एका देहात राहून उपदेश करत असतात पण देहात न मावणारा उपदेश, देहाच्या पलीकडे नेणारा उपदेश सद्गुरू करत असतात. सद्गुरूंनी शिष्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, देहबुद्धी बाजूला सारून ती आत्मा मी अशी बुद्धी करावी असं जे सांगितलेलं असतं ते आपल्या ठिकाणी अतिशय ठसवलेलं असतं. किंबहुना आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहोत अशा दृढ बोधावर ते पोचलेले असतात आणि तसाच उपदेश ते करत असतात. असं असल्यामुळे सद्गुरूंचे पाय ही कल्पना एक प्रकारे अतर्क्यच राहते. जे स्वतःला देहच समजत नाहीत अशा सद्गुरूंचे पाय, परमात्मा हा खरं म्हणजे अव्यक्त अचिंत्य अविनाशी अस्तित्व मात्र चैतन्यगत ज्ञान स्वरूप शांत प्रेम आनंद स्वरूप असा आहे. तो अव्यक्त आहे, व्यक्त दशेला येणारा नाही. त्या परमात्म्याची पूजा करता येत नाही ही अडचण आहे. परमात्म्याला भजू पाहणारा अथवा परमात्म प्राप्ती करू इच्छिणारा तो या गुणांनी संपन्न होऊ इच्छितो. आधी जे परमात्म्याचे गुण सांगितलेले आहेत तेच गुण त्याला अपेक्षित आहेत, पण तसे गुण हे अव्यक्तात असल्यामुळं तो नेहमी व्यक्ताचा आधार घेत राहतो. आणि ज्या व्यक्तीच्या अंतर्गत असा व्यापक बोध नांदतो आहे त्या व्यक्तीचं मोठं आकर्षण त्यामुळे समाजाला निर्माण होतं. भगवंताचंही आकर्षण त्याच करता आहे. समचरण सुंदर कासे याला पितांबर, कोणीही समचरण करून उभं राहील त्याचे पाय असे समचरण आहेत आणि तो सुंदर आहे आणि पितांबर नेसलेला आहे तर असे कितीतरी असतात. पण त्यांच्या अंतर्यामी बोध आहे ही विशेष गोष्ट आहे. अव्यक्त अचिंत्य परमात्म्याचा बोध घेऊन त्यांचा देह राहतो ही विशेष गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपण मूर्तीकडे पाहतो आणि सद्गुरूंच्या ठिकाणी देखील असाच बोध नांदत असतो. असं असल्यामुळं सद्गुरूंचे जे पाय आहेत ते पाय एवढंच नव्हे त्यांचं सगळं अंगोपांग हे चैतन्याचं आहे, आनंदाचं आहे. गुलाबराव महाराजांच्या भाषेत अनभ्यस्त विवर्त असं आहे. उघड परमात्मा झाकल्यासारखा दिसत असला तरी देहाच्या योगाने पण परमात्मा स्पष्ट होतो असा. त्यामुळे अशा परमात्म तत्वाचं जर पूजन करायचं असेल, कारण पूजन जो करू इच्छितो तो या बोधावर नाहीये, तो देहाच्या बोधावर आहे आणि तिथून तो त्या बोधावर जाऊ इच्छितो, त्यामुळे त्याला पूजा करावीशी वाटते, तेव्हा त्याला या सद्गुरूंच्या पायाची पूजा करता येते. ज्यांच्या ठिकाणी असा बोध आहे त्यांची पूजा करणं. मी जेव्हा प्रथम स्वामीजींकडे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवताना कोणाला पाहिलं, मला जो घेऊन आला होता त्यांनी गुडघ्यावर बसून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं, तेव्हा मला फार मोठं आश्चर्य वाटलं की कोणा एका व्यक्तीला असा नमस्कार केला जातो. पाय आणि डोकं आपण डोक्याला किती महत्व देतो ते कोणाच्या तरी पायावर ठेवायचं. पण पाठोपाठ मी जेव्हा नमस्कार केला तेव्हा मला समाधान वाटलं, बरं वाटलं नमस्कार केल्यावर. ज्ञानेश्वर महाराज देखील ते ऋणशेष वाचा इया न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनिया मिया सोडविले असं म्हणतात. अशा रीतीने स्थूल भावाने देखील सद्गुरूंच्या पायांवर मस्तक टेकवता आलं तर फार समाधान होतं. आणि जर टेकवता आलं नाही बरेच दिवस तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. सद्गुरूंच्या पायावर डोकं अशा करता ठेवायचं की अव्यक्ताच्या अव्यक्ताला पाय नाहीयेत आणि त्याच्यावर डोकं ठेवता येत नाही, ते अव्यक्त स्वभावता असल्यामुळं. पण तो बोध ज्यांच्या अंतरयामी आहे त्यांच्या पायावर तरी डोकं ठेवू म्हणून सद्गुरूंना नमस्कार केला जातो. समर्थ असं म्हणतात की देवपद हे निर्गुणच आहे. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. सद्गुरुपद देवपद हे खरं म्हणजे निर्गुण स्थूल मानाने आपल्याला दिसतात ते आपल्या समाधानाकरता, पण परमार्थाचा जो सगळा पाया आहे तो पाया देवाचाही पाया या देवपदावर आहे, म्हणजे निर्गुण तत्वज्ञानावर आहे. ते निर्गुणच आहेत. त्यामुळे सद्गुरूंचे पाय स्थूल मानाने असलेले पाय आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवावेत, प्रतिष्ठित करावेत आणि ते निर्गुणाचे पाय आहेत असं धरावं. निर्गुणाचा बोध असणारे ते पाय आहेत असं धरावं. आणि बाहेरही जेव्हा सद्गुरूंचे पाय आपण धरतो पाहतो तेव्हाही ते निर्गुणाचे पाय आहेत अशा बोधाने त्या पायाकडे पाहावं. अंतर्बाह्य पाहे सद्गुरूचे पाय तसं हृदय ध्यात जाय अहर्निश हृदयाच्या ठिकाणी रात्र आणि दिवस त्या पायांचं ध्यान करावं. जेव्हा विचार नाहीसे होतात तेव्हा ते पाय आपले आपण प्रकट होतात. पाय प्रकट होतात याचा अर्थ बोध प्रकट होतो. अव्यक्त अस्तित्व मात्र अविनाशी चैतन्य स्वरूप असंच केवळ काही शिल्लक राहतं त्याचं ध्यान करावं तेच खरे सद्गुरूंचे पाय आहेत. पण प्रथम या पायांची कल्पना करावी आणि त्या पायांना प्राप्त व्हावं. ध्याता अहर्निश ध्येयी पडे मिठी असं ध्यान केल्यानंतर रात्र दिवस ध्येयाशी एकरूपता होते. सद्गुरूंची भेटी अखंडित आणि मग मात्र होणारी भेट ती अखंड असते. सत्संगाला तुम्ही येता तेव्हा सद्गुरूंची भेट झाली, ऑफिसमध्ये जाता तेव्हा तिथे सद्गुरू नसतात असं मग आता राहत नाही. अखंडित समर्थ म्हणतात ना, अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मीपणाचा वियोगू. तशा रीतीने अखंडित ही भेट खंड न पडता अशी भेट अनुभवाला येते. आणि एकाच प्रकारची ही तीनही वचन आहे, ठसावता रुधी सद्गुरु पाय एक होती ध्याता ध्येय सोहम तेही मुरोनी जाय मती होय निर्विकल्प किंवा तया परब्रह्मी हो या तल्लीन पाऊले स्मरोन श्री गुरुंची. श्री गुरुंची पाऊलं स्मरावीत आणि थोड्या चिंतनानी अनुषंगिक चिंतनानी ही जी पाऊलं आहेत ही पाऊलं अद्वैताकडे घेऊन जाणारी, अव्यक्ताकडे घेऊन जाणारी, चैतन्याकडे घेऊन जाणारी अशी भावना केली की मग पाऊलं त्यांचं किंचित विस्मरण होऊन किंवा ती बाजूला जाऊन त्या चैतन्याच्या ठिकाणी जो ध्याता आहे तो ध्याता एकरूप होऊन थांबतो. यातील सद्गुरू पाय साधनेच्या दृष्टीने काय आहेत तर असे आहेत. आणि सद्गुरू पाय का बरं? सद्गुरूंचे हात, सद्गुरूंचं मुख कमल, संपूर्ण सद्गुरू असं का बरं नको? कसंही असलं तरी देखील जेव्हा झुकणं होतं तेव्हा पायांवरच होतं. जेव्हा शरण जाणं होतं तेव्हा पायांवरच होतं. असं असल्यामुळं त्याच्यामध्ये एक झुकण्याचा, नम्र होण्याचा, भक्तीचा असाही भाव दडून राहिलेला आहे. ही साधना सोहम बोधानी जरी करायची असली तरी देखील त्याच्यामध्ये गर्व नको. तोच मी, तू जो आहेस तोच मी आहे अशा प्रकारचा गर्वही नको. कारण अशा अहंतेने ते कधीही प्राप्त होत नाही, उलट अहंतेने ते दुरावत. त्यामुळं अहंकार निर्मूलनाची सोय सद्गुरूंच्या पायाच्या स्मरणामध्ये आहे, आपल्या नम्रतेमध्ये त्याची किल्ली आहे. असं असल्यामुळं सद्गुरूंचे जे पाय आहेत त्या पायांचं स्मरण करणं आणि हळूहळू आता तुम्ही हे ऐकून ऐकून तुमच्या ठिकाणी हा भाव विकसित होईल आणि विकसित करावा. सद्गुरूंच्या पायांनी उद्धार होण्यासाठी म्हणून आपल्याला देखील बरीच मजल मारावी लागेल. ते उद्धार करण्यासाठी समर्थच आहेत, तरी देखील ज्याचा उद्धार होतो आहे, होणार आहे, तो जितका लीन जितका नम्र होईल तितकाच उद्धार होईल, नाहीतर उद्धार होणार नाही. विनोबा म्हणतात की संबंध भारत भर रामचंद्र फिरले, अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत गेले, रामेश्वरापर्यंत गेले. जाता जाता त्यांचे पाय अखंड अनेक दगडांना लागले. फक्त अहिल्या शिळेला त्यांचा पाय लागला असं नाही. अहर्निश ते चालत होते, फिरत होते, वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमात जात होते, अनेक दगडांना त्यांचा पाय लागला, पण सगळ्या दगडांचा उद्धार झाला नाही, अहिल्या शिळेचाच उद्धार झाला. त्यामुळे निदान अहिल्या शिळा होणं हे तर ज्याचं त्यांनी करायला पाहिजे. मग रामचंद्रांचे पाऊल, त्याची वाट पाहत राहणं आणि त्या पावलाचा स्पर्श होताच उद्धार होणं, ही गोष्ट घडो. अहिल्या शिळा देखील ते उद्या येणार आहेत म्हणून आज शिळाहून पडली नव्हती, ती शिळाहून पडलेली होती आणि ते येण्याची वाट होती. ते आले तो पावन. असा क्षण, पण ते निर्गुणाचे पाय होते असं असल्यामुळे त्याचा स्पर्श झाल्यावर अहिल्या शिळेचा उद्धार झाला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तशा रीतीने तसा शिळेसारखा शरणागत भाव असा याच्यामध्ये अपेक्षित आहे. नुसतं सोहम भावानी सद्गुरूंचे पाय, निर्गुण मी निर्गुण ते निर्गुण आम्ही एक रूप, एवढा केवळ बुद्धिजन्य भाग नाहीये. त्याची सुरुवात अतिनमनानी अतिनम्रतेनी होते आणि ही नम्रतेनी झालेली सुरुवात मग निर्गुणाच्या बोधाला त्याला नेऊन पोहोचवते. असा त्यांच्या उपासनेने सद्गुरूंची अखंड भेट होणार आहे असे का म्हटले आहे, याचं कारण असं की या उपासनेचा शेवट गुरु शिष्य एक अशा बोधातच होतो असं असल्यामुळं तसं म्हटलेलं आहे. एक मिनिट भर आपण डोळे मिटून बसू शांत. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.